बाहुभ्याम उत ते नमः। यात इषु शिवतमा शिवं बभूव ते धनुः। शिवाशरव्या यातवतया नो रुद्र मृडया। याते रुद्र शिवा तनूर घोरा पापकाशिनी। तया नस्तनु वाशन्तमया गिरिशन्ताभिचाकशीः। यामिषुम् गिरिशन्तहस्ते बिभर्षस्तवे। शिवाम् गिरित्रताम् कुरु माहिगंसिः पुरुषम् जगत। शिवेन वचसा त्वा गिरिशाच्छा वदामसि। यथा नः सर्वमि जगद यक्ष्मगम् सुमना असत। अद्य वोचदधि वक्ता प्रथमो दैव्यो भिषक। अहिगंश सर्वाञ्जम्भयन्तः सर्वाश्च यातु धान्यः। असौ यस्ताम्रो अरुणौ तबभ्रुः सुमङ्गलः। ये चेमागम् रुद्र अभितो दिक्षु श्रिता सहस्रशो वैशागम् हेड ईमहे। असौ यो वसर्पति नीलग्रीवो विलोहितः। उतैनम् गोपा अदृशन्नदृशन्नु दहार्यः। उतैनम् विश्वा भूतानि सदृष्टो मृडयाति नः। नमो अस्तु नीलग्रीवाय सहस्राक्षाय मीडुषे। अथो ये अस्य सत्त्वा नोऽहम् तेभ्यो करन्नमः। प्रमुञ्च धन्वनसुभयोरार्नियोर्जाम्। याश्च ते हस्त इषवः पराता भगवो वपा। अवतत्य धनुस्त्वगम् सहस्राक्षशतेषुधे। निशीर्य शल्याना मुखा शिवो न सुमना भव। विज्ञम् धनुः कपर्दिनो विशल्यो बाणवागम् उत। अनेशन्नस्येषव आभुरस्य निषङ्गतिः। याते हेतिर्मीडुष्टमहस्ते बभूव ते धनुः। तयास्मान् विश्वतस्ममयक्ष्मया परिभुजा। नमस्ते अस्त्वायुधाय नातताय धृष्णवे। उभाभ्यामुत ते नमो बाहुभ्याम् तव धन्वने। परिते धन्वनो हेतिरस्मानृणक्तु विश्वतः। अथो येषु निस्तवारे अस्मन्निधेहितम्। नमो हिरण्यबाहवे सेनान्ये दिशाञ्च पतये नमो। नमो वृक्षेभ्यो हरिकेशेभ्य पशूनाम् पतये नमो। नमः सस्पिञ्जराय त्विषीमते पतीनाम् पतये नमो। नमो बब्लुषाय विव्याधिने नाम्नाम् पतये नमो। नमो हरिकेशायोपवीतिने पुष्टानाम् पतये नमो। नमो भवस्य हेत्यै जगताम् पतये नमो। नमो रुद्रायातताविने क्षेत्राणाम् पतये नमो। नमः सूताया हन्त्याय वनानाम् पतये नमो। नमो रोहिताय स्थपतये वृक्षाणाम् पतये नमो। नमो मन्त्रिणे वाणिजाय कक्षाणाम् पतये नमो। नमो भुवन्तये वारिवस्कृताय औषधीनाम् पतये नमो। नम उच्चैर्घोषाय क्रन्दयते पत्तीनाम् पतये नमो। नम कृत्स्नवीताय धावते सत्त्वनाम् पतये नमः।
एक निवेदन आहे, कृपया सर्वांनी शक्य तितकं पुढे सरकून घ्या.
परमपूजनीय स्वामी माधवनाथांच्या आठवणी सद्भक्त रेवतीताई लिमये आपल्याला सांगणार आहे.
ओम स्वामी माधवनाथाय नमः। ओम स्वामी मकरंदनाथाय नमः। लग्नानंतर साधारण 10-12 दिवसांनी दुपारच्या केंद्रात मी गेले. स्वामीजींनी मला बोलावून घेतले. स्वामीजींच्या खोलीच्या दारात मी उभे होते. आठ डोकावून पाहिले तर स्वामीजी पाठमोरे उभे होते. त्यांना माझी चाहूल लागली. ते स्वतः पुढे आले, माझ्याकडे बघत म्हणाले, आत ये. त्यांच्या आत या प्रेमाने भिजलेल्या शब्दांनी जणू काही मला अंजारले गोंजारले होते. असे कोण कोणाचे स्वागत करू शकेल? त्यांचे प्रेम आणि हृदयस्थ आनंद यांनी मला भारावून टाकले होते. मी खोलीत गेले होते खरी, पण काय करावे, कसे उभे राहावे मला काहीच समजत नव्हते. वेंदळ्यासारखी अवस्था झाली होती माझी. माझी अवस्था बघत मला त्यांनी सुचवले, बैस इथे. ते कॉटवर बसले. मी खाली पर्स ठेवून त्यांच्या पायाशी बसले. किती दिवसांनी आलीस, मी वाट पाहत होतो तुझी, स्वामीजी म्हणाले. घरातील सर्व कसे आहेत, कॉलेज कधी असते, अशी काही चौकशी त्यांनी केली. घरातील सगळे ठीक आहेत, कॉलेज दुपारी 4 ते 6 असते. मी त्रोटक उत्तरे देऊन गप्प बसले. जास्त बोलण्याचे धैर्यच होत नव्हते. स्वामीजी म्हणाले, मग तू दुपारी केंद्रात येऊन ध्यानाला बसू शकशील. हो चालेल, मी होकार दिला. नंतर अत्यंत मृदू आवाजात त्यांनी विचारले, तू या घरी या घरात 2 वर्षे राहशील का? मला विशेष अर्थबोध झाला नाही. आमच्या घराच्या दिशेने बोट दाखवत मी विचारले, या घरी का? तुमची इच्छा आहे तर राहीन की मी. सासरी आमचे एकत्र कुटुंब होते, तिथेच मी राहावे अशी त्यांची इच्छा होती. स्वामीजींना आनंद झाला. नंतर त्यांना नमस्कार करून प्रसाद घेऊन मी निघाले. जाताना ते म्हणाले, सरला ताईला नमस्कार करून जा. मी बाहेर जाऊन सरला मातोश्रींना नमस्कार केला. बाहेरील केंद्रात जाऊन बसले. नकळत माझ्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. काय होत आहे माझे मला समजत नव्हते. स्वामीजींचे उच्च कोटीचे परमप्रेम मला जाणवत होते, पण पेलत मात्र नव्हते एवढे खरे. आज हा प्रसंग आठवताना वाटतं आपले स्वतःचे काम सांगत असल्याप्रमाणे अत्यंत आपुलकीने त्यांनी एकत्र कुटुंबात राहण्याविषयी मला विचारले होते. या विचारण्यामागचा अर्थ त्यावेळी फारसा लक्षात आला नाही. प्रथेनुसार साहजिकच लग्न झाल्यावर सासरच्या घरी राहणार असे मला वाटत होते, पण तेथे येणाऱ्या अडचणी मला ठाऊक नव्हत्या. पुढे काही वर्ष गेल्यावर स्वामीजींची एकत्र राहायला सांगण्याविषयीची भूमिका काय असावी याचा उलगडा होऊ लागला. एकत्र कुटुंबात नवीन येणाऱ्या सुनेला कधी कधी अनेक प्रकारची दडपणे येतात, ताण येतो. त्यातून वेगळे राहण्याकडे मुलींचा कल निर्माण होतो. स्वामीजींना आमच्या हातून असे काही घडू नये असे मनापासून वाटत होते. सामान्यतः आपल्या कर्तव्यांना साधकांनी चुकू नये अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या अंतरीचा भाव असा होता की प्रपंचाबरोबर परमार्थही करावा. कुटुंबातील लोकांची सेवा करणे महत्वाचे, तसेच केंद्राचेही काम करणे सोपे व्हावे अशी स्वामीजींची इच्छा होती. ते कधी कधी मला म्हणत, इथे आमच्या तब्येतीला काही होऊ लागले तर मिलिन लगेच येऊ शकतो, आपली घरे किती जवळ आहेत. बघ, तू जवळ राहतेस म्हणून केंद्रात पटकन येऊ शकतेस. तुम्ही इथे जवळच राहा. तुझे चुलत सासरे किंवा घरातील कोणी मंडळी काही उलट सुलट बोलली तरी लक्ष देऊ नकोस. लक्षात ठेव, आपण इथे टिकून राहायचे आहे. स्वामीजींच्या मंतरलेल्या पवित्र सहवासात संसारातील चटका सुसह्य होत होता. 2-2.5 वर्षे केव्हाच उलटून गेली, समजलेही नाही. अचानक एक दिवस स्वामीजींच्या शब्दांची मला आठवण झाली. मी त्यांना म्हणाले, या घरात राहून मला 2 वर्षे केव्हाच उलटून गेली आहेत, आता काय करू? स्वामीजी क्षणभर शांत बसले. त्यांच्या चेहऱ्यावर मंद स्मित होते. मला ते म्हणाले, 2 वर्षे राहिलीस ना, आता राहा इथे कायमचीच. त्यांच्या स्वरातील प्रेम आणि डोळ्यातील करुणा हे मी आजही विसरू शकत नाही. पूजनीय स्वामीजींचा दिनक्रम व्यस्त असे, पण घड्याळ्याच्या काट्याबरोबर चालतानाही ते दुपारी वेळ काढून केंद्रात येत. त्यावेळी ध्यानासाठी भगिनींची संख्या जास्त असे. दुपारी 1:30 दरम्यान ते समोर माया अपार्टमेंटच्या केंद्रात येऊन ज्ञानेश्वरी वरील ओव्या त्यांच्या वहीत लिहित असत. तेथे आलेल्या व्यक्तींची ते कधी कधी चौकशीही करत असत. ताई कवीश्वर तेथे दुपारी बरेचदा ध्यानाला येत असे. ती ससूनला नर्स असल्याने तिच्या कामाच्या शिफ्ट प्रमाणे ती केंद्रात येई. एकदा स्वामीजी ज्ञानेश्वरी लिहित होते. इतक्यात ताई ध्यानास येऊन बसली. स्वामींचे लक्ष तिच्याकडे गेले. ते म्हणाले, ताई आलीस का ध्यानाला? ताई, हो आज वेळ मिळाला म्हणून आले. इथे येऊन ध्यान केल्यावर माझे ध्यान अजूनच चांगले लागते. कामावर गेल्यावरही त्याचा परिणाम राहतो आहे असे वाटते. स्वामीजी मिश्किलपणे तिला म्हणाले, ध्यान चांगले लागते आहे हे बरे, पण कोणाला इंजेक्शन देताना ट्रान्समध्ये जायला नको. कामाच्या ठिकाणी सावधानताच हवी. असाच एक प्रसंग सांगते. एका दुपारी एक साधिका माझ्या शेजारी येऊन बसली. नंतर 5-1 मिनिटांनी स्वामीजी आसनावर येऊन बसले. ती भगिनी हलक्या आवाजात स्वामीजींना आपली समस्या सांगू लागली. ती स्वामीजींना सांगू लागली, माझा भाऊ माझ्याकडे पैसे मागतो आहे. स्वामीजी, आता मागेच तर दिले होतेस ना? भगिनी, हो, पण त्याला आता पुन्हा हवे आहेत. स्वामीजी, सांग त्याला नाही म्हणून. पैसे आहेत म्हणून संपवून कसे चालेल? म्हातारपणी तुला नकोत का? भगिनी, बरं तसं करते, मला व्यवहार जमत नाही. स्वामीजी, असू दे, भावाला तू नाही म्हणून सांग. तू परमार्थ कर, मी तुझा व्यवहार सांभाळतो, असे म्हणून ते हसले. ती भगिनी अविवाहित होती, परमार्थी होती. परंतु परमार्थी माणसाने पैसे नीट जपून ठेवावे, म्हणजे आयुष्यात पुढे गरजेनुसार ते पैसे वापरता येतात. त्यामुळे परमार्थही शांत चित्ताने करता येतो, असा स्वामीजींचा उद्देश होता. प्रत्येकाचा परमार्थ सुरळीत चालू राहण्यासाठी त्याचा व्यवहारही नीट व्हायला हवा, असे स्वामीजींना वाटत असे. स्वामीजींचा प्रत्येकाकडे बघण्याचा दृष्टिकोन आत्मीयतेचा होता. मग ती स्त्री असो वा पुरुष, श्रीमंत असो वा गरीब, प्रत्येकाच्या जीवनाविषयी ते खोलवर विचार करत. माया अपार्टमेंट मधील घरातील केअर नेण्यासाठी एक गरीब बाई तेथे येत असे. ती कधी सकाळी तर कधी दुपारी येई. सावळी, कृश, 40-ची ती स्त्री केअर नेण्यासाठी एक मोठी केराची बादली घेऊन येत असे. ती बाई केअर नेण्यासाठी येई तेव्हा कधी कधी स्वामीजी तेथे दारात उभे असत. त्यांची प्रेमळ पवित्र दृष्टी तिच्यावरही पडत असे. तिचे हे भाग्यच आहे असे मला मनोमन वाटत राही. संतांच्या एखाद्या क्षणाच्या सान्निध्याने मानवाला आहे त्यापेक्षा चांगली गती मिळत असेल असे वाटत राही. यावरून आठवतात स्वामीजींचे नोकर माणसांविषयीचे विचार. नोकर माणसांना फार रागावून बोललेले स्वामीजींना आवडत नसे. ते म्हणत, चाकरांना फार रागावू नये. कुठल्या तरी ऋणानुबंधाने कुणी कुणाच्या दारात जात असतो हे आपण लक्षात घ्यावे. तेही आपल्याला मदत करत असतात, एक प्रकारे उपकार असतो याची आपल्या आत जाणीव असावी. त्यांच्या हातून काही काम राहिले चुकले तर फार बोलू नये त्यांना. आपण स्वतः ते काम नीट करून घ्यावे. स्वामींचे साधे बोलणे सुद्धा जीवनाच्या अनेक पैलूंवर प्रकाश टाकत असे, साधकांना उपयोगी होत असे. 1987 जुलै महिन्यात गुरुपौर्णिमा उत्सव असतो. हा उत्सव आमच्या आयुष्यात मोठे भाग्य घेऊन आला. या उत्सवात नवदाम्पत्याला पूजनीय स्वामीजी आणि सरला मातोश्रींचे पूजन करण्याचे भाग्य लाभत असे. त्यानुसार यावर्षी आम्ही दोघे आणि अंजू शशांक पुरंदरे अशा चौघांनी मिळून त्यांची पूजा केली. मी आणि अंजूने स्वामी आणि आईंसाठी घरीच हार तयार केले. षोडशोपचारी पूजेची सगळी तयारी घेऊन आम्ही सकाळी टिळक स्मारक मंदिरात गेलो. स्वामीजींच्या वामांगी आई स्थानापन्न झाल्या होत्या. ते दोघे स्टेजवर सजवलेल्या आसनांवर बसले होते. आम्ही त्यांच्या पायाजवळ बसलो. सोळे नेसलेले स्वामीजी अगदी वेगळ्या भावात दिसत होते. पुरुष सुक्ताच्या पठणाच्या साथीने पूजा सुरू झाली. पंचामृताने त्यांचे पादक्षालन केले. पायांवर स्वस्तिक रेखाटली. अक्षदा आणि फुले वाहिली. कपाळावर कुंकुम तिलक लावून गळ्यात हार घातले. स्वामीजींच्या चेहऱ्यावरील भावांचे वर्णन करणे अवघड आहे. फार फार प्रेमळपणा जाणवत होता एवढे खरे. पूजेनंतर आरती सुरू झाली. त्यावेळी माझी नजर सहज स्वामीजींकडे गेली. ते अत्यंत करुणामय कृपामय नजरेने बघत होते. अशी कृपा बरसवणारी नजर मला अपरिचित होती, पण त्यांच्या कृपेचा प्रत्यय आला. एकदम शांत वाटू लागले. आरतीनंतर नमस्कार केला, तेव्हाही त्यांची कृपा जाणवत होती. दुसऱ्या दिवशी ध्यानाला बसल्यावर मला शांती जाणवत होती. पूजनीय स्वामीजींना तसे विचारल्यावर ते म्हणाले, सद्गुरु कृपेने असा अनुभव येत असतो. स्वामीजी आपल्यावर खूप प्रेम करत असतात, तसेच आपलेही त्यांच्यावर प्रेम असावे असे आपल्या सगळ्यांना वाटत असते. पण आता हे जमणार कसे असे माझ्या मनात येत असे. तसे त्यांना विचारल्यावर ते म्हणाले, तुमचे प्रेम आहेच ग. मी विचारले, पण ओळखायचं कसं? ते म्हणाले, मी आजारी पडलो तर तुला वाईट वाटेल का नाही? मी मानेने हो म्हणाले. स्वामीजी म्हणाले, तेच ते प्रेम, पण तुम्ही आजारी पडू नका असे मनात आले. नंतर मला अधूनमधून वाटत असे की मी इतके अहंकारी आणि सद्गुरूंवर खरेखुरे प्रेम करणार कसे. स्वामीजी या शंकेवर म्हणाले, संतच तेवढे निरपेक्ष प्रेम करू शकतात. साधकांनी अशा प्रेमाचा अभ्यास करण्याचा प्रयत्न करावा. स्वामीजींनी प्रेमाची एक व्याख्या सांगितली, प्रेमाच्या पहिल्या पायरीपासून सुरुवात करून आपण सद्गुरूंवर तसेच त्यानिमित्ताने जगावर निरपेक्ष प्रेम करण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे स्वामीजींना वाटत असावे. स्वामीजींच्या या निरहेतुक प्रेमाचा प्रत्यय मला पुन्हा पुन्हा येत राहिला, हे माझे मोठे भाग्यच आहे. श्रीकृष्ण अर्पण.
अजित, एक भजन सांग. आपल्या पालख्या जवळ आलेल्या आहेत बर का? मला वाटतं पालख्यांच्या आधीच हे शेवटचं केंद्र आहे. गुरुवार जर म्हटला तर भगिनी वर्गाने इकडे जर थोडं आत सरकून घेतलं एक रांग होणार. इकडे सरका आत. हा, पुरुष वर्ग आपोआप सरकला.
माधव जय जय गोपाल जय 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 माधव जय जय गोपाल जय. जय जय माधव जय जय गोपाल जय 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 माधव जय जय माधव
माधव जय जय माधव
जय जय माधव जय जय माधव
जय जय माधव जय जय माधव
जय जय माधव जय जय गोपाल जय
माधव जय जय गोपाल जय
माधव जय जय गोपाल जय जय जय
माधव जय जय गोपाल जय जय
माधव 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 माधव
माधव माधव
माधव माधव माधव माधव
माधव माधव माधव
जय जय माधव जय जय गोपाल जय जय जय
माधव जय जय गोपाल जय
जय जय माधव जय जय गोपाल जय जय जय
माधव जय जय गोपाल
जय जय माधव जय जय गोपाल जय जय जय
जय जय गोपाल
जय जय माधव जय जय गोपाल जय जय जय
माधव जय जय गोपाल जय
माधव 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 जय जय गोपाल जय 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 माधव 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 जय जय गोपाल जय
जय
माधव 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 माधव
माधव माधव माधव
माधव माधव माधव माधव
माधव माधव
जय जय माधव जय जय गोपाल जय जय जय
जय जय गोपाल
जय 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 माधव जय जय गोपाल जय जय जय
माधव जय जय गोपाल जय
जय जय माधव जय जय गोपाल जय जय जय
माधव जय जय गोपाल
जय जय माधव जय जय माधव
माधव जय जय माधव
जय जय माधव जय जय माधव
माधव
जय जय माधव जय जय गोपाल जय जय
माधव जय जय गोपाल जय
माधव 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 माधव
माधव माधव माधव माधव
जय जय माधव जय जय गोपाल जय जय जय
माधव जय जय गोपाल
जय जय माधव जय जय गोपाल
जय जय माधव जय जय गोपाल जय
माधव जय जय गोपाल जय
जय जय गोपाल
हरी हरी सांगा विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला विठूचा गजर वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला
कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण हो कौल घेतला लिहून शंभर वर्षे जाण नांगर धरिला सत्वाचा नांगर धरिला सत्वाचा बैल मन पवनाचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला उखळण प्रेमाची काढिली उखळण प्रेमाची काढिली स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी स्वस्थ बसुनी सद्गुरु जवळी प्याला घेतला ज्ञानाचा प्याला घेतला ज्ञानाचा तोची अमृताचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा
गजर हरी
नामाचा झेंडा रोविला पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण हो पंचतत्वाची गोफण क्रोध पाखरे जाण धोंडा घेतला ज्ञानाचा धोंडा घेतला ज्ञानाचा करीतसे जागरण हो केशवदास म्हणे संतांचा केशवदास म्हणे संतांचा म्हणे संतांचा मेळा गोपाळांचा डाव मांडिला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला या विठूचा गजर हरी नामाचा झेंडा रोविला विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
वाळवंटी चंद्रभागेच्या काठी डाव मांडिला
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 विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला
विठूचा गजर
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला,
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 वाळवंटी चंद्रभागीचा काठी दाव मांडिला,
वाळवंटी चंद्रभागीचा काठी दाव मांडिला,
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला,
विठूचा गजर हरिनामाचा झेंडा रोविला,
वाळवंटी चंद्रभागीचा काठी दाव मांडिला,
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 दाव मांडिला, दाव मांडिला।
वाह, हरी हरी हरी। परम पूजनीय स्वामीजी, आपल्या चरणी साष्टांग नमस्कार। नामस्मरण करताना नाम नामी नामधारक हे तुम्ही सांगितलेले लक्षात येते व नाम घेतले जाते, पण याची प्रचिती म्हणजे अमन अवस्था, त्याचा अनुभव येत नाही। कधी कधी नाम घेणारा वेगळा आणि मी पाहतो आहे असे जाणवते, हे बरोबर आहे का, यात अजून काय सुधारणा करायला हवी, कृपया मार्गदर्शन हवे आहे। मी ओम रामकृष्ण हरी हे नाम घेते, एक नाम झाले की थांबते, चिदाकाशात तेथे शांत स्वरूप प्रेम स्वरूप आत्मा आहे या बोधात राहून मग दुसरे नाम घ्यायचे असे आपल्या कृपेने करते, हे बरोबर आहे का, पण हे बोधात राहणे क्षणभरच होते की लगेच वृत्ती उठायला सुरुवात होते, त्या वृत्ती परमात्म्याविषयी असतातच असे नाही, इतर वृत्ती असल्यामुळे खूप त्रास होतो, असा प्रश्न विचारलेला आहे। नामस्मरण करताना नाम नामी आणि नामधारक हे तुम्ही सांगितलेले लक्षात येते, नाम नामी आणि नामधारक हे मुळातच एक असं सांगितलेलं आहे। नामधारक म्हणजे आपण जीव, नाम घेणारा, नामी म्हणजे ज्याचं नाम आहे तो, राम कृष्ण शिव दत्त, आणि नाम नामाच्या योगाने नामधारक नामीशी तदाकार व्हायचा, मात्र हा जो नामी आहे तो नामी राम कृष्ण शिव दत्त अशा वेगवेगळ्या नावाचा असला आणि प्रसंगी आपण त्यांची वेगवेगळी काल्पनिक रूप मूर्तीच्या अंगाने पाहत असलो तरी देखील नामी हा परमात्मा आहे असा बोध पाहिजे। राम कृष्ण हरी असं नाम घेताना रामाला वेगळं पाहायला नको, कृष्णाला वेगळं पाहायला नको आणि हरीला वेगळं पाहायला नको, एका परमात्म्याचं नाम घेतो आहे असा भाव पाहिजे। म्हणून नामी ज्याचं नाम आहे तो, हा राम जरी म्हटलं तरी परमात्मा, हे जे राम नाम आहे ते रामचंद्र म्हणून आपण जे अवतार होऊन गेले त्यांच्या आधीपासून राम हे नाम आहे। नारदांनी वाल्ह्या कोळ्याला या राम नामाचा मंत्र दिला जपण्यासाठी म्हणून, त्यामुळं जे अवतार म्हणून रामचंद्र आहेत आपल्या दृष्टीने परमात्मा परब्रह्म, त्यांच्या आधीपासून हे राम नाम आहे। राम म्हणजे परमात्मा, कृष्ण म्हणजे परमात्मा, आपण परमात्म्याचं नाम घेतो आहोत। नाम घेणारा जो जीव आहे तो जीव ही परमात्मा स्वरूप आहे, याचा अर्थ आपण अविनाशी शाश्वत अधिष्ठानभूत जाणीवरूप ज्ञान स्वरूप शांत स्वरूप प्रेम स्वरूप आनंद स्वरूप अशा प्रकारचा परमात्म्याचा बोध नाम घेणाऱ्याच्या ठिकाणी असावा, आणि परमात्म्याचंही तेच लक्षण आहे, आनंद प्रेम शांत स्वरूप। अविनाशी असंच परमात्म्याचं स्वरूप आहे. आणि नामाच्या योगाने नामी आणि नामधारक या दोघांचं स्वरूपाच्या ठिकाणी ऐक्य होत आहे असं लक्षात ठेवून नाम घ्यायचं आहे. नामस्मरण करताना नाम नामी नामधारक हे तुम्ही सांगितलेले लक्षात येते, म्हणजे ते एक आहेत अशा अशा प्रकारचं किंचित चिंतन केलं तरी चालेल. कधी कधी हे चिंतन इतकं बलवत्तर होतं की तुम्हाला चिंतनाची गरज पडत नाही, पण तोपर्यंत थोडं चिंतन केलं तरी चालेल आणि मग नाम घेतलं तरी चालेल. पण नाम नामी नामधारक हे एकरूप आहेत. नाम परब्रह्म वेदार्थ हे असं ज्ञानेश्वर महाराजांनीच म्हटलेलं आहे. नाम हे परब्रह्म स्वरूपच आहे. त्यांनी असं म्हटलेलं आहे की नाम घेतलं जातं पण त्याची प्रचिती म्हणजे अमन अवस्था याचा अनुभव येत नाही. पण नामाची प्रचिती म्हणजे अमन अवस्था असं मुळातच नाहीये. ध्यानामध्ये अमन अवस्था येऊन मग नंतर उन्मन होतं. नामस्मरणाने अमन अवस्था लाभण्याची शक्यता नाही. नामस्मरणाने आनंदरूप झालेलं मन उन्मनच होतं. ध्यानाच्या प्रक्रियेत अमन अवस्था येते, त्यामुळं अमन अवस्था ही नामस्मरणामध्ये नाहीच आहे. त्याच्याऐवजी बोध स्वरूप अशी उन्मनी अवस्था नामस्मरणामध्ये पुढे पुढे येते. ती येईल, कालांतराने येईल. कधी कधी नाम घेणारा वेगळा आणि मी पाहतो आहे असेही कधी कधी जाणवते. कोणीतरी वेगळाच नाम घेतो आहे आणि मी पाहतो आहे असं जाणवतं असं त्या म्हणतात. हे बरोबर आहे का? यात अजून काय सुधारणा करायला हवी? नाम नामी आणि नामधारक हे एक अशा भावामध्ये नाम घेणारा वेगळा मी पाहणारा वेगळा असं मुळात सांगितलेलंच नाहीये. आता सांगताना देखील मी तसं सांगितलेलं नाहीये की नाम घेणारा कोणीतरी आहे त्याला पाहणारा कोणीतरी आहे असं करा असं आत्ता सांगितलेलं नाहीये. या युक्त्या देखील असू शकतील पण आपल्याला झेपेल ती युक्ती करावी. हे देखील आहे नाम मन मन घेत आहे आणि मन नाम घेत आहे ते पाहणारा मी आहे चैतन्य स्वरूप. पण प्रत्येक युक्ती आपल्याला आपल्याकरता असेल असं समजू नका. या ही मुख्य युक्ती मात्र लक्षात घेऊ आपण की या युक्तीनी किंवा या भावनेनी आपण नाम घेऊ. त्यांनी असं म्हटलं की ओम राम कृष्ण हरी हे नाम मी घेते आणि एक नाम झाले की चिदाकाशात तेथे शांत स्वरूप प्रेम स्वरूप आत्मा आहे या बोधामध्ये राहून मग दुसरे नाम घ्यायचे असं मी करते हे बरोबर आहे का? हे अगदी बरोबर आहे. त्यांची अडचण अशी आहे की हे बोधात राहणं क्षणभरच होतं पण तिथं क्षणभरच थांबायचं आहे. त्याच्यापेक्षा जास्त क्षण थांबायचंच नाहीये. विचारात आपण पडू इतके क्षण तिथं थांबण्याची गरज नाहीच आहे. क्षणभर प्रत्यय आणि परत नाम, क्षणभर प्रत्यय आणि परत नाम असंच करायचं आहे. जेव्हा थांबलं जाईल तुमच्याकडून एक भाग्याचा क्षण येईलच की हे नाम थांबेल आणि तुम्ही त्याच भावामध्ये थांबून राहिलेले असाल. पण ती उन्मनी अवस्था असेल. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात तसं रामकृष्ण नामी उन्मनी साधली. अशा वेळेला मात्र नाम पूर्णपणाने थांबून जातं. हे जे क्षणभर थांबणं आहे किंचित काळ थांबणं आहे परमात्म भावानी हे जमतं. पण ते क्षण जर लांबवले तर वृत्ती उठणं स्वाभाविक आहे. तर तसं करायचंच नाहीये. जे होईल ते मग नंतर स्वभावता किंवा नैसर्गिक असं होवो अशा पद्धतीने नाम आपण घ्यायचं आहे. आणि या उठणाऱ्या वृत्ती परमात्म्याविषयी असतातच असं नाही. इतर वृत्ती असल्यामुळे त्याचा त्रास होतो हे अगदी बरोबर आहे. आपण नाम घेऊ बरं का? हा चांगला प्रश्न आलाय. नाम देखील तुम्ही ऑफिसमधून घरी आलात, नामाला बसायचं आहे. अगदी झोपेतून उठलात आणि नामाला बसायचं आहे. केंद्रात आलात आणि तुम्ही नाम घेण्यासाठी म्हणून बसणार आहात तर कितीही झालं तरी नाम घेण्याची तुमची पूर्वतयारी झालेली नसते. नाम घेण्याची एक पूर्वतयारी आधी आपल्या ठिकाणी निर्माण करावी आणि मग नामस्मरण करावं. नाम घेण्याची पूर्वतयारी काय? आपण शांतपणाने बसावं आणि थोडा वेळ मनरहित होण्याचा, वृत्तीरहित होण्याचा प्रयत्न करावा. आपल्या श्वासाकडे लक्ष दिलं तरी देखील चालेल. आपण सगळे डोळे मिटून बसू. नामस्मरणाचं पथ्य म्हणजे आपण मत्सररहित, अहंकाररहित, सर्व दोषरहित, विकाररहित असं नामस्मरणाच्या वेळेला हवं. त्यामुळं नामस्मरणाला बसल्यानंतर सुरुवातीला आपण असूयारहित आहोत, आपण कामनारहित आहोत, आपल्याला या क्षणाला संसारातलं कोणतंही कर्तव्य नाही, अशी भावना करायची आहे. आणि असूयारहित झाल्यामुळं, कामनारहित झाल्यामुळं आणि सांसारिक कर्तव्यरहित झाल्यामुळं एवढ्याने देखील आपल्याला काही एक शांतीचा आपोआप प्रत्यय येईल. आपण संकल्प करू आणि झालो असं समजू. आता या क्षणाला आपल्या ठिकाणी या गोष्टी नाहीत. तसंच आपल्या अंतःकरणामध्ये अत्यंत शुभ वासना आहेत. सर्वांचं मंगल व्हावं, सर्वांचं कल्याण व्हावं, सर्व सुखी असावेत अशी व्यापक इच्छा, संकल्प आपल्या अंतर्यामी बसू देत. आणि या शुभ संकल्पासहित आपण थोडा वेळ मनात विचार उठू न देता नुसतं बसून राहायचं आहे. शब्दाचा उच्चार करू नका, विचार उठत नाही. काही झालं तरी शब्दाचा उच्चार होऊ द्यायचा नाही. तुमची सगळी इंद्रिय बंद आहेत आणि तुम्ही निग्रहाने शब्दाचा उच्चार करत नाही. अशा वेळी फक्त तुम्हाला लक्षात येतील ते आत बाहेर वाहणारे श्वास. त्याच्यावर लक्ष ठेवा. विचाररहित होऊन श्वासावर जसं लक्ष ठेवता आहात तसं विचाररहित होऊन चिदाकाशामध्ये पहा, मस्तकाच्या पोकळीत पहा. आणि त्या ठिकाणी चिंतन करा की नाम हे परब्रह्म स्वरूप आहे. नामाच्या आधाराने परमात्म्याशी तदाकार होऊन पाहणारा मी परमात्म स्वरूपच आहे. जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे आणि ज्याच्याशी तदाकार व्हायचा आहे तो सच्चिदानंद स्वरूप, प्रेम स्वरूप, शांती स्वरूप परमात्माच आहे. त्याची नाम कोणतीही असोत, रूप कोणतीही असोत, नामाच्या आधाराने नामधारक म्हणजे मी परमात्म्याशी एक रूप आहे, मुळातच आहे आणि नामाच्या आधाराने होणार आहे असं चिंतन करा चिदाकाशामध्ये. नाम, नामी, नामधारक हे तिघही सच्चिदानंद. नामधारक मी सच्चिदानंद परमात्मा, नाम सच्चिदानंद परमात्मा, नामी सच्चिदानंद परमात्मा, तिघही एकरूप. आता हे लक्षात ठेवा, या चिंतनाचा जो भावार्थ आहे त्या भावार्थामध्ये आता राहा. भावार्थ असा आहे की आपण परमात्म स्वरूप आहोत. नाम ही परमात्म स्वरूप आहे, परमात्मा तर परमात्म स्वरूपच आहे. तिन्ही मिळून आपण परमात्मा आहोत हा नामस्मरणाचा आपला मूळ आधार झाला. आता नाम घेताना देखील हाच भाव, मध्ये थांबत असताना देखील हाच भाव. चिदाकाशात लक्ष. राम कृष्ण हरी, ओम राम कृष्ण हरी। चिदाकाशामध्ये आपण आहोत, चिदाकाशामध्ये नाम घेतो आहोत, चिदाकाशामध्ये आपण परमात्म स्वरूपाने आहोत। नाम परमात्म स्वरूप, ज्याचं नाम घ्यायचं आहे तो परमात्माच। परमात्मा आपल्याला मुळातच प्राप्त आहे अशी भावना आहे। आपण प्रेम स्वरूप, शांत स्वरूप, आनंद स्वरूप परमात्माच आहोत। नाम घेतानाही आणि थांबलेला असताना देखील। ओ राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरी। राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि नाम घेणारा मी परमात्म स्वरूप आनंद प्रेम शांत स्वरूप अविनाशी नाम ही परमात्म स्वरूप नामी देखील परमात्माच त्यामुळे परमात्म्याचाच बोध नामामध्ये खेळतो आहे आणि नाम नसलेल्या स्थितीत देखील परमात्म्याचाच बोध खेळतो आहे. राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि राम कृष्ण हरि शांत स्वरूप होऊन थोडा वेळ बसून राहू. Hari 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 Swamiji 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 Rama 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 Hari Hari Swamiji Hari Hari Samajla kasa vel gela तुम्हाला समजलं. तुम्ही 25 मिनिटं नाम घेतलं. तुम्ही परमात्म्याशी प्रत्येक नामाच्या नंतर थोडा वेळ समरस होत होता, पण तो वेळ जर वाढवला तर अनेक वृत्ती उठतात. तशी संधी आपण दिली नाही. मोजका आणि थोडा वेळ जर थांबलं तर प्रत्येक नामाच्या बरोबर परमात्म्याचा शांती समाधानाचा अनुभव आणि पुढचं नाम असं शक्य आहे. असं करता करता कधी कधी नामधारक मिळालेल्या समाधानामध्ये तसाच थांबून राहतो, पुढचं नाम घ्यायच विसरतो. तेव्हा मात्र तो दीर्घ काळ आनंदाच्या किंवा समाधानाच्या स्थितीमध्ये राहतो, ती उन्मनी स्थिती. पण मुद्दा म्हणून जास्त काळ थांबण्याचा खटाटोप आपण नकोच करायला, कारण हा क्षण क्षण मिळून देखील आपण किती शांत होऊन गेलो, किती समाधान प्राप्त झालं. नामस्मरणाची आणि ध्यानाची साधना ही अतिशय परिणामकारक अशी साधना आहे. या जे नाम घेतात ते मुळातच बरोबर होतं. अशा रीतीने घ्यावं म्हणजे झालं. एकदम उठला बसला नामाला तसं नको करायला. थोडं नामाकरता आपण तयार व्हावं आणि मग नामस्मरण करावं. आपलं मन चित्त बुद्धी अंतःकरण नामाकरता सुयोग्य करून घ्यायला पाहिजे आणि मग नामस्मरण करण्याची गोष्ट आहे. कारण हे सूक्ष्म शास्त्र आहे. बुद्धी बाहेरचाच तर्क लढवत बसली आहे, मन कुठेतरी संसारात किंवा व्यवहारातच आहे आणि नाम घेतो आहे, असं नाम होणार नाही. आणि भले आपण तसं करत नसू तरी देखील पूर्वतयारी आवश्यकच आहे. म्हणून नामाच्या आधी काही काळ आपण पूर्णपणाने आत जावं, शुभ संकल्प करावा, आपल्यापाशी असणारे दोष हे या क्षणाला नाहीयेत आपल्यापाशी अशी भावना करावी. मग नाम नामी नामधारक हे एकरूपच आहेत असा एक सुयोग्य तर्क करावा. तो दोनदा तीनदा केला की त्या तर्काच्या जोरानी आपण एकरूपता अनुभवायला सुरुवात करतोच आणि मग नामस्मरणाला सुरुवात करावी. हरिओम तत्सत. हरी हरी बोला. पुंडलीक वरदे हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. श्री ज्ञानेश्वर महाराज की जय. परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद. परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय. सब संतन की जय. जय जय रघु.